चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज शुक्रवार 19 फेब्रुवारी 2021। डोमेस्टिक मार्केट, महाराष्ट्रामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,130 रुपये होता, तर 38 साखरेचा व्यापार 3,210 रुपये ते 3,250 रुपये होता। रिसेल मार्केटमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,010 रुपये ते 3,065 रुपये होता, तर 38 साखरेचा व्यापार 3,060 रुपये ते 3,200 रुपये होता। दक्षिण कर्नाटकामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,140 रुपये ते 3,150 रुपये होता, तर 38 साखरेचा व्यापार 3,130 रुपये ते 3,200 रुपये होता। उत्तर प्रदेशामध्ये 38 साखरेचा व्यापार 3,210 रुपये ते 3,250 रुपये होता। गुजरातमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,121 रुपये, तर 38 साखरेचा व्यापार 3,141 रुपये ते 3,151 रुपये होता। इंटरनॅशनल मार्केट, लंडन वर्ल्ड शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 480.30 डॉलर प्रतिटन राहिला आणि न्यूयॉर्क शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 17.85 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 72.513 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.4267 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 4,296 रुपये, क्रूड WTI 59.6 डॉलर होते। इक्विटी सेन्सेक्स 434.93 अंकांनी खाली येऊन 50,889.76 अंकावर बंद झाला, तर निफ्टी 137.20 अंकांनी खाली येऊन 14,981.75 अंकावर बंद झाला।